ஹரே கிருஷ்ணா. ஹரே கிருஷ்ணா. ஜய ராதா மாதவ குஞ்ச பிஹாரி யரா. ஜய ராதா மாதவ குஞ்ச பிஹாரி. ஜய கோபி ஜனவல்லப கிரிவரதாரி. ஜய கோபி ஜனவல்லப கிரிவரதாரி. யசோதானந்தன வ்ரஜ ஜனரஞ்சன. யசோதானந்தன வ்ரஜ ஜனரஞ்சன. யசோதானந்தன வ்ரஜ ஜனரஞ்சன. யமுனா தீரவனசாரி. ஜய ராதா மாதவ குஞ்ச பிஹாரி. ஜய ராதா மாதவ குஞ்ச பிஹாரி. ஜய கோபி ஜனவல்லப கிரிவரதாரி. ஜய கோபி ஜனவல்லப கிரிவரதாரி. யசோதானந்தன வ்ரஜ ஜனரஞ்சன. யமுனா தீரவனசாரி. ஜய ராதா மாதவ குஞ்ச பிஹாரி. ஜய ராதா மாதவ குஞ்ச பிஹாரி. ஹரே கிருஷ்ணா ஹரே கிருஷ்ணா 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 ஹரே ஹரே. ஹரே ராம ஹரே ராம 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 ஹரே ஹரே. ஹரே கிருஷ்ணா ஹரே கிருஷ்ணா 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 ஹரே ஹரே. ஹரே ராம ஹரே ராம 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 ஹரே ஹரே. ஹரே கிருஷ்ணா ஹரே கிருஷ்ணா Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Radha Vrindavan Chandra Radha Vrindavan Chandra Radhe. Jai Radha Kunj Bihari Radha Kunj Bihari Radhe. Jaya Jagannatha, Jagannatha, Baladeva, Jaya Subhadra. Jaya Gauranita, 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 Jaya Gauranita. Jaya Prabhupad, 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 Prabhupad. Jaya Jaya Gurudev, 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 Gurudev. Nitai Gaur Haribol, 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 Haribol.
Jai Om Vishnupad Paramahansa Parivarakacharya Rashtravadarsha Sri Sri Abhaichana Arvinda Bhaktivedanta Swami Srila Prabhupada Ki ISKCON BBT Sansthapakacharya Srila Prabhupada Ki Jai Om Vishnupad Paramahansa Parivarakacharya Rashtravadarsha Sri Sri Krishna Kripamurti Bhakti Siddhanta Saraswati Thakur Prabhupada Ki Anant Koti Vaishnavrinda Ki Namachar Sri Haridas Thakur Ki Prem Shikavo Sri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Sri Advait Gadadhar Srivasadi Gaur Bhaktavrinda Ki Sri Sri Radha Krishna Gop Gopinath Shyam Kunda Radha Kundagiri Govardhan Ki Vrindavan Dham Mathuradham Ki Mayapuri Dham Sri Kshetra Jagannathpuri Dham Ki Navdeep Dham Ki Ganga Mai Ki Yamuna Mai Ki Bhakti Devi Ki Tulsi Devi Ki Kaliyug Pavana Harinam Sankirtan Ki Samaved Gaur Bhaktavrinda Ki Samaved Gaur Bhaktavrinda Samaved Gaur Bhaktavrinda Ki Nitai Gaur Premanande Pray Krishna हरे कृष्ण। आज आपण भगवत गीता जशी आहे अध्याय 9 श्लोक क्रमांक 22 वरती चर्चा करायची।
ओम नमो भगवते वासुदेवाय
भगवते वासुदेवाय
ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम नमो भगवते वासुदेवाय।
मी श्लोक वाचेन, माझ्या पाठीमाग आपण रिपीट करा।
अनन्य चिंतयतो माम ये जना पर्युपासते
अनन्यश्चिन्तयन्तो माम ये जनः पारुपासते
तेषां नित्ता अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।
अनन्यश्चिन्तयन्तो यान्तो माम ये जनः पर्युपासते
अनन्यश्चिन्तयन्तो माम ये जनः पारुपासते
तेषां नित्या अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।
अनन्यश्चिन्तयन्तो माम ये जनः पर्युपासते
अनन्यश्चिन्तयन्तो माम ये जनः पारुपासते
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।
शब्दार्थ भाषांतर आणि तात्पर्य येशी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्याकडून। श्रील प्रभुपाद की अनन्य भावाने इतर कोणताही हेतू नसणारे चिंतन करून
करून
माम
माझ्यावर
ये
जे
जनहा
लोक
परिउपासते योग्य प्रकारे भजतात
योग्य प्रकारचे भजतात
तेषां
त्या
नित्य नेहमी अभियुक्तानां भक्तीमध्ये दृढ झालेले योग आवश्यकता किंवा गरजा क्षेमम रक्षण वहामी करतो अहम मी भाषांतर। परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत मला भजतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो। परत एकदा वाचतो। परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत मला भजतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो। तात्पर्य कृष्ण भावनेशिवाय ज्याला क्षणभरी राहत नाही तो दिवसातून 24 तास केवळ श्रीकृष्णाचे चिंतन करतो आणि तो श्रवण कीर्तन स्मरण वंदन अर्चन पादसेवन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तीमध्ये रममान झालेला असतो। अशा भक्तांना आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्णता प्रदान करणाऱ्या अशा सर्व क्रिया मंगलमय आणि दिव्य शक्तीने परिपूर्ण असतात। यामुळे भगवत भक्त केवळ भगवंतांचे सानिध्य प्राप्त करण्याची इच्छा करतो। असा हा भक्त निस्संदेह विना प्रयास भगवत प्राप्ती करतो, यालाच योग असे म्हणतात। भगवत कृपेमुळे अशा भक्ताला या भौतिक बद्धावस्थेत पुन्हा कधीच परतावे लागत नाही। क्षेम म्हणजे भगवंतांचे अहेतुकी संरक्षण होय। योगाद्वारे मनुष्याला कृष्ण भावनेची प्राप्ती होण्याकरिता भगवंत भक्ताला सहाय्य करतात आणि जेव्हा भक्त पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होतो तेव्हा त्याचे पतन होण्यापासून भगवंत संरक्षण करतात।
ओम अज्ञान तिमिरांध्यस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददान्ति स्वपदान्तिकम्। वंदेहं श्री गुरु श्रीयुत पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादां सहगण ललितां श्री विशाखान्वितां च। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानोसुते देवी प्रणमामि हरि प्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आज अपन अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 22 वर चर्चा करायची आहे। त्याच्या अगोदर आपल्या सर्वांच्या चरणी नम्र प्रार्थना की भगवंतांच्या बद्दल चार शब्द सांगण्यासाठी माझी तशी पात्रता नाही आहे भगवंतांच्या बद्दल सांगायची, पण स्वतःच्या हृदयाच्या शुद्धीकरणासाठी चार शब्द सांगू इच्छितो। तर हे सर्व तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही आहे, म्हणून कृपया मला आशीर्वाद द्या। कारण ह्यात काही वयानं वृद्ध असतील, ज्ञानानं वृद्ध असतील, त्या सर्वांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय हे कार्य करू शकत नाही, तेव्हा कृपया मला आशीर्वाद द्यावेत आणि माझ्याकडून काय चूक झाली तर कृपया माफ करावे। तर ह्या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये प्रभुपादजी तीन गोष्टी स्पष्टीकरण करतात। जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत मला भजतात, म्हणजे भगवंतांची भक्ती करतात, अनन्य भावाने म्हणतात ते, जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत मला भजतात। दुसरा मुद्दा, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो म्हणतात ते, त्यांना हवं ते देतो म्हणत नाहीत भगवंत, ते आपण समजून घ्यायचं आहे। त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे जे आहे त्यांचे संरक्षण करतो। गरजा तर पूर्ण करतातच, पण जे त्यांच्याकडे आहे त्याचं संरक्षण पण करतात, आणि हे भगवंतांचं वचन आहे। ह्या तीन गोष्टी ज्या आहेत, अनन्य भावाने भक्ती केली पाहिजे, त्यांच्या गरजा भगवंत करतात, गरजा पूर्ण करतात, त्यांची इच्छा आहे त्याप्रमाणे देत नाहीत, त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पुऱ्या करतात, आणि त्यांच्याकडे जे आहे ते सुरक्षित राहावं यासाठी त्यांचं संरक्षण करतात, आणि हे भगवंत आपल्याला वचन देतात असं मी करतो। म्हणून तात्पर्यामध्ये प्रभुपादजी लिहितात, जो सदैव 24 तास भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करतो, म्हणजे अशी जी भगवंताची भक्ती करणारी जी 9 विधा भक्ती आहेत त्यामध्ये कुठले कुठले मोडतात, एक म्हणजे भगवंतांचं चिंतन करणं, भगवंताबद्दलच्या लीलांचं श्रवण करणे, त्या केलेल्या लीला ज्या आपण श्रवण केलेल्या असतात त्याचं स्मरण करणे, भगवंतांना मंदिरात येऊन दंडवत प्रणाम करणे, वंदन करणे, भगवंतांची घरामध्ये किंवा इथं पूजा करणे, भगवंतांचं पादसेवन करणे, सेवा करणे, दास्यभावामध्ये त्यांची भक्ती करणे, मित्रभावानं भक्ती करणे आणि सर्वस्व अर्पण करून भक्ती करणे, ही 9 प्रकारची भक्तीची वेगवेगळी प्रकार आहेत। ह्यापैकी कोणत्याही प्रकारे भगवंतांची भक्ती करावी अशी भगवंतांची अपेक्षा आहे। भगवंतांच्या नावाचा जप जो आपण नेहमी करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा सुद्धा भक्तीतलाच एक प्रकार आहे। भागवत आणि श्रीमद भागवतम आणि भगवद्गीतेचं पठन करणे, श्रवण करणे, हा पण भक्तीतलाच एक भाग आहे। आणि असा जो भक्त करतो सदैव, असा भक्त निसंदेह भगवंतांची प्राप्ती करतो। सर्वात महत्वाचं भगवंत वचन देतात की हे जे करतो, हा ही जी 9 विधा भक्ती आहे त्यातली एक जरी भक्तीचा प्रकार जरी केला तर त्यांना भगवंतांची प्राप्ती 1000% होते हे भगवंत वचन देतात. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात आणि भगवंतांच्या कृपेने अशा भक्ताला एकदा का भगवंतांचं प्रेम प्राप्त झालं तर भगवंत कुठं घेऊन जातात, आपल्या धामात घेऊन जातात, भगवंतांच्या धामात घेऊन जातात. जिथं जन्म मृत्यू जरानव्याधी, जन्म मृत्यू आजारपण आणि म्हातारपण नाही, नित्य शाश्वत आनंद जिथं आहे भगवत धामात, तिथं भगवंत घेऊन जातात. हे जग म्हणजे काय आहे, दुःखानं भरलेलं आहे, दुःखालयम अशाश्वतम. ह्या जगाची संज्ञा काय केलेली आहे, ह्या जगामध्ये आपण कुठंही शोधून सुख कुठेही मिळणार नाही किंवा आनंद कुठेही मिळणार नाही. आपण जो ज्याला आनंद म्हणतो तो आनंद नाहीच आहे, आपण दुःखालाच आनंद म्हणतो, पण इथं आनंद कुठंच मिळणार नाही. कारण जिथं दुःखाचं आलय आहे, दुःखानं भरलेलं जग आहे, तिथं आपण आनंद शोधून सुद्धा मिळणार नाही, सुख शोधून सुद्धा मिळणार नाही. आणि भगवंत काय म्हणतात, अशी भक्ती जो माझी करतो त्याला मी माझ्या धामात घेऊन जातो, ज्या धामामध्ये दुःख नाही, आजारपण नाही, म्हातारपण नाही, असं जे शाश्वत आनंद जिथं आहे अशा ठिकाणी मी घेऊन जातो म्हणून भगवंत म्हणतात. आणि म्हणून ह्या नवविधा भक्तीद्वारे आपण भगवंताची भक्ती करायची आहे. आणि शिवाय भगवंत संरक्षण करतो म्हणतात, याचा अर्थ काय, संरक्षण म्हणजे आपण भगवत धामा जाण्यासाठी आपल्याला काय गरज आहे, भगवंतांची भक्ती करायची गरज आहे. आणि ही जी आम्ही भक्तिमय कार्य करतो त्या कार्याचं भक्तांचं पतन होऊ नये. पतन झाले की आपण ह्याच जन्म मृत्यू जराव्याधीच्या ह्या दुःखालयात अडकून पडणार. तर पुण्यकर्म करू, भगवंतांची भक्ती करू, तरच आपण ह्या दुःखालयातून बाहेर पडू. तर त्यात येणारे जे व्यवधानं आहेत, अडचणी आहेत, त्यापासून भगवंत संरक्षण करतो म्हणतात. तर आता आपण म्हणतो की संरक्षण आणि सगळ्यात महत्वाचं गरजा पुऱ्या करतो, आपल्याला हवं ते नाही म्हणत, तुम्हाला तुमच्या गरजा पुऱ्या करतो म्हणतात. कारण का, मनुष्य जन्म आपल्याला 84 लाख योनीतून आपल्याला शेवटी मनुष्य जन्म प्राप्त होतो. आणि मनुष्य जन्मामध्ये येऊन आपलं कर्तव्य काय, तर भगवंतांची भक्ती करून भगवत धामाला जाणे हे आपलं कर्तव्य आहे. कारण 84 लाख योनीत अनेक अनेक पशु पक्षी प्राणी होत होत शेवटी मनुष्य जन्म मिळाला आहे. आणि मनुष्यामध्ये आणि प्राण्यामध्ये फरक काय आहे, मनुष्य आणि प्राणी आहार निद्रा भय मैथून हे दोन्ही मनुष्य पण करतोय आणि प्राणी पण करतोय. प्राणी पर आहार करतोय, निद्रा करतोय, भय करतोय, बाळ जन्म करतोय, आणि पशु पण मनुष्य पण तेच करतोय. तर मनुष्यामध्ये आणि प्राण्यामध्ये फरक काय, नाहीतर आपण मनुष्य असून प्राण्यासारखं जर वागायला लागलो तर दोघांमध्ये फरक काय. तर मनुष्य जन्माला आपण जे भगवंतांनी घातलेलं आहे त्याचा उद्देश हा आहे की आपण आपली विवेकबुद्धी वापरून भगवंतांची भक्ती करून ह्या दुःखालयातून भगवत धामाला जायचं आहे. हे दुःख भोगायचं नाही आहे, आपण इथं शिक्षा भोगायला आलेलो आहे. तर ज्या अर्थी शिक्षा भोगण्यासाठी काही कैद्यांना सोडलं जात आहे आणि त्यांची शिक्षा भोगून झाल्यानंतर परत त्यांना बाहेरच्या जगामध्ये सोडलं जात आहे तो सुधारल्यानंतर, तसं इथं आपण दुःख भोगायला आलो आहे, यातून बाहेर पडायचं असेल तर आपण भगवंतांची भक्ती केली पाहिजे. तर आपण भगवंतांच्या कृपेनं भगवत धामात जाऊ. त्या भगवतधामात इथल्यासारखे दुःख नाहीत, तिथं घराचे हप्ते फेडायला लागत नाहीत. जर महिन्याला मंथली इन्स्टॉलमेंट जो पगारातून कट होतोय तो तिथं जात नाही, तिथं किराणा माल आणायला जायला लागत नाही. काय आज लाईट नाही आहे, आज पाणी नाही, हा प्रश्न नाही आहे. आज दवाखान्याचं बिल भरायचं आहे, आज याला हार्ट अटॅक आला, आज अमुक झालं, हा तिथं काही नाही. शाश्वत आनंद, कारण तिथं जन्म मृत्यू जराव्याधी नसतो, शाश्वत आनंद. तिथं गाडीत पेट्रोल भरायला लागत नाही किंवा गाडी रिपेअर करायसाठी गॅरेजमध्ये सोडायला लागत नाही आणि भरमसाठ बिलं भरायला लागत नाही. कारण तिथं अशी विमान आहेत, तुम्ही जिथं चिंता विचार कराल त्या ठिकाणी ते विमान जाऊ शकते मनाच्या गतीनं. आज मला इथं जायचं आहे, विमान तिथं गेलं. तुमच्या मनात ज्यावेळी विचार येतो आपल्या मनात की इथं मला जायचं आहे, ह्या वैकुंठात जायचं आहे, आपलं विमान तिथं वैकुंठात हजर असते. तर अशी दुःखानं अनेक अनेक दुःख जी आम्ही आता एवढ्या थोड्याशा वेळेत आपण वर्णन करू शकत नाही, अशी तिथं शाश्वत आनंदमय जग आहे, तिथं आध्यात्मिक जग आहे. आणि तिथं जर जायचं असेल तर मार्ग एकच की भगवंतांची भक्ती करून आपण जाऊ शकतो. जसं एका देशातून दुसऱ्या देशात जर जायचं असेल, आपल्याला विजा घ्यावा लागतो, पासपोर्ट काढावा लागतो, बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. तर तिथं सुद्धा भगवतधामात जर जायचं असेल, साधं आपलं जे भौतिक जीवन रोजीरोटी चालवायसाठी एक घर आणि नवरा बायको आई वडिलांचं पोट भरण्यासाठी आपल्याला नोकरी करावी लागते 10-10 तास 12-12 तास आणि तेही म्हणजे आपल्या इच्छेच्या विरुद्ध किती कष्ट सोसावे लागतात. आणि ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सगळ्या दुःखातून जर पलीकडे जायचं असेल आपल्याला तर थोडेफार कष्ट हे करावेच लागतील आणि ते म्हणजे भगवंतांची भक्ती. पण इथं जे आम्ही 8-8-12 तास काम करतो असे पण त्रास येत पडत नाही या भक्तीमध्ये. तर आपण जर भक्ती केलो, भगवंतांनी जी आज्ञा दिलेली आहे त्याचं पालन केलं, तर आपण कुठं जाऊ? शाश्वत आनंद प्राप्त करायसाठी भगवंतांच्या धामात जाऊ. भगवद्गीतेच्या 10.8 व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, अहम सर्वस्य प्रभो मत्ता सर्व प्रवर्तते. या संपूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक जगताचा मी उत्पत्ती करत आहे. भगवंत हे या संपूर्ण आध्यात्मिक विश्वाचे तथा भौतिक विश्वाचे निर्माते आहेत, उत्पत्ती करता तेच आहेत, नियंत्रण करता पण तेच आहेत, मालक आहेत आणि पालन करता आहेत. त्यांच्याशिवाय दुसरं कुणीही आपलं पालन करत नाहीत. भगवंत कोण आहेत? उत्पत्ती करता आहेत या दोन्ही जगताचे, भौतिक आणि आध्यात्मिक. तसंच नियंत्रक पण तेच आहेत, मालक पण तेच आहेत आणि पालक पण तेच आहेत. आपण पाहतो की बऱ्याच वेळी म्हटलं जाते की भगवंतांची इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही आणि ते तंतोतंत सत्य आहे. कारण जे काय घडत आहे हे भगवंतांच्या कृपेने घडत आहे, मी करतो म्हणून काही होत नाही. एखाद्या वेळी तुम्ही घरातून आपण निघतो त्यावेळी ठरवून जातो की आता किती वाजलेत, 9:30 वाजलेत. नेहमीच्या आपल्या अंदाजाप्रमाणे मी 10:15 पर्यंत ऑफिसमध्ये पोहोचू असं ठरवून निघतो आणि दररोज तसे जात असतो विचार करून. आणि एखादा दिवस इतका ट्रॅफिक जॅममध्ये आपण अडवतो की ऑफिसला जायला 11:30 वाजतात. हे कसं घडतं? हे सगळं आपल्या प्रारब्ध आणि कर्माच्या प्रारब्धाप्रमाणे घडत असतं आणि सिस्टीम भगवंतांनी सेट केलेली आहे त्याप्रमाणे घडत असते. हे जे घडत आहे हे भगवंतांच्या नियंत्रणानुसार आणि त्यांच्या इच्छेनुसार घडते, आमच्या इच्छेनं काही होत नाही. पण कधी कधी आपला अहंकार इतका प्रभावी असतोय. एक श्लोक आहे तो 2.7, प्रकृती क्रियमानाने गुन्हे कर्माने सर्वशः अहंकार विमोडात्मा कर्ताहमिति मन्यते. आपण अहंकाराच्या प्रभावी जाऊन, मी करतोयच्या प्रभावी जाऊन आपण समजतो की हे सगळं कार्य जे होतंय ते मी करतोय म्हणून होतंय. पण हे अजिबात होत नाही आहे. ही जी त्रिगुणमय प्रकृती आहे त्यांच्या प्रभावामुळे हे कार्य होत असते. आपण काही मी करतो म्हणून होत नाही, हे त्रिगुणाच्या प्रभावाखाली सगळं कार्य घडत असते. पण आपण काय म्हणतोय की मी केलं हे कार्य, मी करतो, मी करून काही होत नाही, तर हे भगवंतांची इच्छेनुसार होत असते. म्हणून हे खरे पालन करत आहेत. आपण एक एकदा म्हणतोय की या माझ्या मुलाचं पालन मी करतोय, हे माझ्या आईवडिलांचं मी पालन करतोय, एवढे माझे नातेवाईक आहेत त्यांचं पालन पोषण मी करतोय, अजिबात नाही आहे. हे भगवंतांच्या इच्छेनं होत असते. भगवंत आपल्याला शक्ती देतात आणि ते पालन करण्यासाठी जे अत्यावश्यक वस्तू गरजा आहे त्या कोण पुऱ्या करतात? भगवंतच पुऱ्या करतात आणि भगवंतच खरे पालन करत आहेत. आणि भगवंत इतके भक्तवत्सल आहेत, कृपाळू आहेत, ते असं म्हणत नाही आहेत की हा माझा 16 मला जप करतोय म्हणून ह्याच्या घरावरती पाऊस पडू दे, सर्व सुख ह्याला मिळू देत, ह्या कॉलनीमध्ये भगवंताचं नाव कोण घेत नाही तिथं पाऊस पडायला नको, असं भगवंत कधी इच्छा करतात काय? सर्वांना समान देत असतात. फक्त एवढंच आहे की एका आईवडिलांना एक 3 मुलं असतात. एक मुलगा आईवडिलांचं अत्यंत आज्ञापालन करणारा असतो, एक मुलगा जास्त प्रेम पण करत नाही, जास्त खोड्या पण करत नाही, आणि एक खोडकर असतो. आई वडील प्रेम करत असताना तिन्ही मुलं त्यांची सारखीच असतात, पण जरासं जो प्रेम त्याचा ऐकणारा असतो त्यांच्याकडे जरा त्यांचा प्रेमाचा झोक जास्त असतो. कारण का? तर तो त्रास देत नाही, भगवंत आई वडिलांचा ऐकत असतो म्हणून. आणि खोड्या करणाऱ्याकडे पूर्ण लक्ष असतंय. का? तर तो खूप खोड्या करतोय. आणि जो हुशार असतो त्याच्याकडे जास्त लक्ष आहे, पण प्रेम त्याच्याकडे जास्त असतंय. तर तसं भगवंत सुद्धा काय करतात, जे भक्तिभावानं भगवंतांची भक्ती करत असतात त्यांच्याकडे त्यांचा आकर्षण थोडं जास्त असतंय. त्यांना संकटातून वाचवण्यासाठी भगवंत सदैव उभे असतात, भगवंताच्या मूर्तीया सदैव उभ्या असतात. कधी भक्त माझे हाक मारतात आणि मी कधी त्यांच्या मत्तीसाठी जाऊ, त्यासाठी भगवंत सदैव उभे असतात. फक्त आपली इच्छा पाहिजे, आपली श्रद्धा हवी. तर आणि भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, भगवान आहेत. आपण कोण आहोत? भगवंताचे एक छोटे अंश आहेत. भगवान पूर्ण पुरुषोत्तम पुरुष आहेत आणि आपण एक छोटेसे त्यांचे अंश आहोत. जसं समुद्राचं पाणी म्हणजे भगवंत आणि त्याचं एक बूंद म्हणजे आपण सर्वसामान्य जीव. तर आपण म्हणजे कोण आहोत? भगवंताचे एक छोट अंशी म्हणजे भगवंत, अंश म्हणजे आपण, म्हणजेच आपण भगवंतांचे पुत्र आहोत, सेवक आहोत. आणि सेवकाचं कर्तव्य काय असतंय? की सेव्याची सेवा करणे, मालकाची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे जीवाचं. आणि सेवा करणे म्हणजे काय? एखाद्या गुलामाला जसं वागवलं जाते शेतामध्ये किंवा किती कष्ट करावं लागते तसं नाही आहे. भगवंत म्हणतात नामस्मरण करा माझं, फक्त बस गीता भागवत वाचा आणि माझं नामस्मरण करा. छोटा सोपी आहे भक्तीचा मार्ग, एवढंच करा म्हणतात. एवढं करा मी तुम्हाला सर्व दुःखातून मुक्त करून माझ्या धामाला घेऊन जातो, हे भगवंतांचं वचन आहे. आता आपण जीवाचा जीव भगवंताचा एक छोटासा अंश आहोत. मग आपला धर्म काय, आपलं कर्तव्य काय, शास्त्र काय सांगतंय? साखर, साखरेचा गुण काय, साखरेचा धर्म काय आहे? साखर जो वापरेल त्याला गोडवा देणे हा साखरेचा धर्म आहे. मिठाचा गुणधर्म काय? खारटपणा. मिठाचा वापर कुठं होईल तिथे मीठ काय गुणधर्म गुण देतंय? खारटपणा देतंय. तसं आपण भगवंतांचे अंश आहोत, शाश्वत अंश आहोत. तर आपली आपला धर्म काय? भगवंतांची सेवा करणे हा आपला धर्म आहे, आणि तोच आपण त्याचं आपण पालन केलं पाहिजे. आणि ही भगवंतांची सेवा करणे म्हणजे काही मगाशी सांगितले तेच, भगवंताचं नामस्मरण करणं, भगवद्गीता वाचणे, भागवतम वाचणे, भगवंतांचं दर्शन घ्यायला. आता तुम्ही तुमचे आणि सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट सांगावीशी वाटते, ज्या क्षणी आपल्याला मंदिरात जावं ही इच्छा मनात येते, तुम्ही आपण इथे एवढे जण जमलेलं आहात, भगवंतांची विशेष कृपा आहे आपल्यावरती, म्हणून इथे यायची इच्छा झाली आपल्याला. आपण एखाद्या सिनेमा थिएटरमध्ये जाऊन का बसला नाही, एखाद्या मॉलमध्ये जाऊन का बसला नाही, हे पूर्वजन्माचं तुमचं सुकृत आहे, आपलं सगळ्यांचं सुकृत आहे. म्हणून आपण यावेळी भगवंतांच्या मंदिरात आहोत, विग्रहाच्या समोर आहोत. कारण ह्या विग्रहाचं दर्शन मिळणं आपल्याला वाटतं ही पत्थरची मूर्ती आहे, पण नाही आहे, हे साक्षात भगवंत आहेत. फक्त आपलं त्या दृष्टिकोनातून बघत नाही म्हणून आपल्याला जाणीव होते की ही पत्थरची मूर्ती आहे, पण ही दगडाची मूर्ती नाही, साक्षात भगवंत आहेत. आणि विशेष कृपा भगवंतांची आहे म्हणून आपण इथे मंदिरात येऊन बसलेलं आहात. आणि जे जे आपण कार्य करत असतो त्या सर्वाची नोंद चित्रगुप्त करत असतो. कुणाच्या मनात भगवंतांचे बद्दल जावं, दर्शन घ्यावं इच्छा झाली, भक्तीची सुरुवात झाली, मग आपण भगवंताच्या मंदिरात येताय, दर्शन घेताय, अशी लेक्चर्स प्रवचन ऐकताय, ह्यासाठी सुद्धा भगवंतांची इच्छा आहे, कृपा आहे, म्हणूनच होऊ शकते. आणि सर्वांनाची होऊ शकत नाही. ज्यावेळी बुक डिस्ट्रीब्युशन आपण करत असतोय, अनेक लोक रस्त्यावरून जात असतात, भगवद्गीतावर स्टॉल मांडलेला असतोय, पण ते बघत सुद्धा नाही तिकडं. काही जणांना बघावं वाटतंय, काही जण जाऊन हातात पुस्तक घेतात आणि बघून ठेवून जातात, आणि काही जण पैसे देऊन ते घेतात. तर ही ज्यांच्या त्यांच्यावर भगवंताची जशी जशी इच्छा आहे, त्यांचं जसं पूर्वजन्माचं सुकृत आहे त्याप्रमाणे घटना घडत असते. तर आपल्याला एखाद्या मॉलमध्ये जाऊन बसता भगवंताच्या मंदिरात यावं म्हटलं, ही भगवंताची विशेष कृपा आहे आपल्यावरती, आणि ही कृपा म्हणजेच भगवंताच्या धामावर नेऊन देणे घेऊन जाण्याची एक सुरुवात आहे. आणि आता मगाशी भगवंत यामध्ये आपल्याला वचन काय देतात की त्यांच्या गरजा आहे त्या पूर्ण करतो. तर हे दुःखालय आहे, हिथं जर भगवंतांनी आपल्या सर्व इच्छा पुऱ्या केल्या, सर्व इच्छा पूर्ण झाल्या, तर आपण या धामातून सोडून जायची आपली इच्छाच होणार नाही. समजायला आपल्याला एक सुंदरपैकी बंगलो मिळाला, पैसा अडका भरपूर मिळाला, दागदागिने मिळाले, सर्व सुख पाहिजे ती मिळाली, आपल्याला वाटतात ती सुख, हा ती प्रत्यक्ष सुख नाही आहेत, ती मिळाली तर आपण हे झोडून भगवतधामात जावं ही आपल्याला इच्छाच होणार नाही. तर त्यासाठी भगवंत काय करतात, ज्या गरजा पुरवतात ज्यामुळं त्यांना आपल्याला भक्ती करून भगवंत धामात जाता येईल अशा गरजा पुऱ्या करतात, आपल्या इच्छा पुऱ्या करत नाहीत. कारण आपल्या इच्छा ह्या दिव्य नसतात, त्याला काही मर्यादा असतात. आपण भौतिक दृष्टिकोनातून अभ्यास केलेला असतो आणि त्या दृष्टिकोनातूनच आपल्या इच्छा सुद्धा भौतिकच असतात, त्या आध्यात्मिक नसतात. पण भगवंत आपल्या धामात ह्यांना कसं न्यायचं, त्यासाठी ह्यांना काय गरजेचं आहे ते भगवंत देत असतात. आणि ते म्हणजे काय, भक्ती करून पोषक वातावरण निर्माण, भक्तीच्या पोषक वातावरणासाठी जे जे आवश्यक आहे ते त्यांना देत असतात. आता तुमच्या मनात, आपल्या सर्वांच्या मनात इच्छा घातली की आज मंदिरात जावं, हे सुद्धा पोषक वातावरणालाच एक प्रकार आहे. आपल्याला वाटलं की थोडा वेळ बसून आपण श्रवण करावं, काही लेक्चर्स किंवा प्रवचन श्रवण करावं, हे सुद्धा भक्तीला पोषक वातावरण निर्माण करायचाच एक प्रकार आहे. तरी भगवंतांची कृपा आहे म्हणून हे होत असतंय, आणि हे सर्वांना पण होत नाही. यासाठी मागील जन्माचं सुकृत पाहिजे आणि भगवंतांची कृपा पाहिजे, तरच हे होत असते, अन्यथा होत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, सुख म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, जे आपल्याप्रमाणे आपल्या बुद्धीप्रमाणे विचार करतो ते साफ चुकीचं आहे. कारण शाश्वत सुख शाश्वत आनंद जो भगवतधामात आहे तो आपण कधी अनुभवलेलाच नाही आहे, त्यामुळं आपण दुःखालाच सुख समजत असतो. तर एक छोटीशी एक ग्रामीण भागातले मी तुम्हाला कथा सांगतो, म्हणजे दुःखाला सुद्धा सुख कसं म्हणतो असं. तर मी त्यावेळी इस्कॉनमध्ये नव्हतो, मला वाटतं 20 वर्षापूर्वीची घटना असेल ही. आणि माझा व्यवसाय होता, मी कर सल्लागार म्हणून जवळजवळ 40 वर्षे काम केलो. बाहेरच्या रूममध्ये माझं ऑफिस होतं आणि मागं आम्ही राहत होतो. तर मी काम करत बसलो होतो, दुपारी एक आमच्या शेजारी माताजी होत्या, त्या आमच्या मिसेसला चौकशी करत आल्या, वहिनी आहेत का घरी. मी कामात होतो, म्हटलं असेल आत बघा. जाऊन आल्या, बाहेर आल्या, नंतर वहिनी नाही आहेत, कुठं गेल्यात? म्हटलं गेले असतील बाहेर कुठं. तर काय काम होतं सांगू का नेरो? तर नको म्हणले. मग त्यांचा नाक वगैरे त्यांचं सुजलेलं होतं, लाल भडक झालेलं, डोळे असे सुजल्यासारखे आणि चेहऱ्यावर रडलेल्याचा सळा भाव होता. मग मी म्हटलं, वहिनी काय झालं? की काय घरात वाद वगैरे झाला काय? काय झालं असं घटना? तुमचा चेहरा एकदम रडलेला दिसतो. तो नाही म्हणले, भाऊजी आज मी सिनेमा बघायला गेले होते. तर बर, कुठला सिनेमा? तर माहेरची साडी. तर हो, का पिक्चर सुंदर होता माहित आहे काय? ते बघून इतकं मी रडले, इतकं रडले, 3 तास रडले, त्यामुळे असं झालं. खूप सुंदर पिक्चर, खूप छान पिक्चर. आता पदरचे 5 रुपये त्यावेळी तिकीट होतं, 5 रुपये दिले, 2 तास घालवले, रिक्षानं जाण येण्याचा खर्च केला, आणि एवढं करून इतका सुंदर पिक्चर होता की खूप खूप छान. मग मला सांगा, आपली कल्पना सुखाबद्दलची आहे ती किती चुकीची आहे. 3 तास जवळजवळ घालवले तर मी जाण्या येण्यात आणि सिनेमा थिएटरमध्ये स्वतःचे पैसे घालवले, रिक्षाला पैसे घालवले, आणि 3 तास ओक्साबोक्षी रडून आला, आणि आता डोकं दुखतंय माझं, आता जाऊन जरा विश्रांती घेते, आणि वर म्हणतो काय सुंदर पिक्चर होता हो. म्हणजे आपली कल्पना सुखाबद्दलची चुकीचीच आहे, भ्रामक आहे ती. सुखाला दुःखाला सुद्धा आपण सुख सुख समजत असतो. तर ही आपली भौतिक जगाची स्थिती आहे. खरा आनंद म्हणजे काय आपल्याला माहितीच नाही आहे. म्हणून प्रभुवादांच्या जरके जे आचार्य आहेत, ज्यांना भगवंतांनी इथे पाठवलंय, त्यांनी भगवतमध्ये वर्णन केलंय की गोलोक वृंदावनमध्ये भगवतधामात काय सुख आहेत. मी मगाशी सांगितलं तसं, आता इथं इथं आपण गोलोक वृंदावनमध्ये असं मनात नुसता कल्पना आली मला ह्या वैकुंठात जायचं आहे, तुम्ही त्या वैकुंठात असताय. मनात कल्पना आली अशी भक्ती करावी, ती सगळी साधनं समोर उपयुक्त. म्हणजे मनाच्या विषयावरती जसं चिंतन कराल ते सगळं उपलब्ध असतंय. जन्म मृत्यू जरा व्याधी तर नाहीच आहे, दुःख दोष काय नाहीच आहे तिथं. म्हणून आपण ह्या दुःखाच्या या मायाच्या लाता खाऊन खाऊन इतक्या सवय झाले की सुख काय आणि दुःख काय हेच समजत नाही आहे. एक माझे मित्र होते सतीश देशपांडे म्हणून, प्रॉपर आमचं गाव कोल्हापूर, आणि कोल्हापूरचे लोक आहेत ते थोडीशी तिखट जास्त खाणारे लोक. नंतर त्यांचं आडनाव सतीश देशपांडे. देशपांडे म्हटल्यानंतर आमटीत सुद्धा गुळ घातलं जातंय, वरणात सुद्धा गुळ घातला जातोय, घरी कधी तिकड जास्त खायचं नाही. मग तो एका मित्रानं आम्हाला निमंत्रण दिला होता, चला म्हणले आपण जेवायला जायचं आहे रे. मी म्हटलं अरे तू जेवणार तिथं? तर हो चालेल की म्हणले, मला फार दिवस झालं तू निमंत्रण देतोय. मग गेलो आम्ही जेवायला, वगैरे दिलं. मग जेवण चालू असताना त्याच्या नाकातून पाणी यायला लागलं, डोळ्यातून पाणी यायला लागलं, आणि असं करत जेवू लागला कसं तरी, इतकं तिखट होतं ते. मग जेवण झालं, सगळं झालं, अरे का तुला त्रास होतोय का? नाही नाही, काय जेवण मस्त होतं माहिती आहे का? म्हटलं आला बाहेर आला. नंतर जेवून जाते वेळी आपण समोपचार आपला औपचारिकता असते, वहिनी जेवण खूप छान झालं वगैरे वगैरे म्हणतो आपण. तसं मी सांगितलं, वहिनी खूप सुंदर जेवण झालं होतं छान. मग हा आला सतीश आणि म्हणाला, वहिनी काय जबरदस्त जेवण माहिती आहे काय? मी माझ्या आयुष्यात जेवण असलं कधी जेवलो नाही. तोंडातून बोलता येईना, नाकातून पाणी गळतंय, डोळ्यातून पाणी गळतंय, इतका त्रास होतोय. आणि वहिनीना म्हणतोय, वहिनी काय जबरदस्त जेवण माहिती आहे काय? असं जेवण मी माझ्या आयुष्यात जेवलो नाही. मग वहिनीना कधी तुमचं जेवण एवढं छान म्हटल्यानंतर वहिनी फुगून डबल. वहिनी म्हणल्या, भाऊजी कधी चिंता करायची नाही, संकोच बाळगायचा नाही, कधी आठवण झाली की घरी जेवायला यायचं. म्हणजे आता डोळ्यातून नाकातून पाणी निघाला तर पुढच्या जेवणात कुठनं पाणी निघतंय कोण जाणे. म्हणजे सांगायचा उद्देश काय की दुःख आणि सुख यातला फरकच आपल्याला समजत नाही आहे. इतकं दुःख मायेच्या लाथा आपण खातोय तर दुःखमय घटनेलाच आपण सुख समजत जातोय. आणि हीच तरी संकल्पना चुकीची आहे. म्हणून शाश्वत आनंद जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे, आणि शाश्वत आणि खरा सुखमय आनंद तिथं भगवत धामात आपल्याला मिळू शकतोय. आणि मगाशी मी सांगितलं तसं, 84 लक्ष योनीतनं मनुष्य प्राण्याचा जो जन्म मिळाला भगवंतांनी दिला, तो तो मुळात भगवंताची भक्ती करून भगवतधामात जावं यासाठी दिला. कारण आपण कोण आहोत? भगवंताचे अंश म्हणजे भगवंताची मुलं आहोत. आणि ही मुलं दुःखी असताना कुठल्या वडिलांना आणि आई वडिलांना आनंद होईल किंवा ते समाधानी राहू शकतील? ही जी मुलं दुःख भोगतात ना, ही पाहून भगवंतांना खूप दुःख होतं, खूप दुःख होतं, भगवंतांना सहन होत नाही. म्हणून भगवंत काय करतात? प्रभुपादांच्या सारख्या आचार्यांना पाठवतात. अनेक अनेक त्यांचे जे शक्तिप्रदत्त सेवक आहेत त्यांना पाठवतात. आणि हे जे बद्धजीव आहेत, हे जे दुःखाला सुख समजून बसलेत, त्यांना प्रचार करा, त्यांना थोडं सांगा आणि भक्ती कशी करायची शिकवा. भगवंतांच्या बद्दलचे, माझ्याबद्दलचे लीला वगैरेंचं त्यांना ज्ञान द्या, म्हणजे ते येतील. म्हणून आपण भगवद्गीतेचं श्रवण का करतो? ही भगवद्गीता कुणी सांगितली? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. कारण का? तर अर्जुन अशा संकटात पडलेला होता की त्यांना काय समजत नव्हतं. आणि असा त्यांचा गोंधळ झाला की आपले नातेवाईक आपल्यासाठी युद्ध करायला उभे राहिलेत आणि ह्यांच्याशी युद्ध करून मी कसा काय आनंदी होऊ शकेन, हा अर्जुनाला वाटायला लागलं. पण कौरवांना वाटत नव्हतं. दुर्योधनाने पांडवांना 5 गावं सुद्धा देऊ शकत नाही असं सांगितलं. म्हणजे हे चुलत भाऊ, एक प्रवृत्ती बघा एका टोकाची. ते म्हणतात की आपल्या चुलत भाऊ रस्त्यावर आहेत, भीक मागायलेत, तरी सुद्धा 5 गाव सुद्धा द्यायला तयारी नाहीत. वनवासात त्यांना पाठवलं, लाक्षाघरात पाठवलं, तरी सुद्धा त्यांची काय तक्रार नाही. ते म्हणतात फक्त 5 गावं मला द्या. भगवान ज्यावेळी मध्यस्थी करायला गेले, 5 गावं द्या. दुर्योधन काय म्हणाले? सुईच्या टोकावर माती जेवढी राहते तेवढी सुद्धा देणार नाही त्यांना. हा एक स्वभाव. आणि अर्जुन ज्यावेळी युद्धाला सगळे दोन्ही बाजूचं सैन्य राहिलं आणि मध्ये जाऊन रथ थांबवला भगवंतांनी, तर म्हणले भीष्म द्रोण सारखे माझे नातेवाईक समोर आहेत आणि त्यांच्याशी युद्ध करून मी काय आनंद मिळणार आहे? मला आनंद साजरा करायला सुद्धा नातेवाईक पाहिजेत, आप्त पाहिजे, तर आपण आनंद साजरा करू. नाहीतर कसा आनंद साजरा करायचा? हे अर्जुनाचा स्वभाव एका बाजूचा. आणि असा गोंधळलेल्या अवस्था अर्जुन म्हणाला की मला युद्ध करायचं नाही, कृष्णा मला युद्ध करायचं नाही, कारण ह्या आपत्यानं आणि स्वजनांचा वध करून मी काय आनंद मिळवणार आहे, तर मला युद्ध करायचं नाही. मग त्यावेळी भगवंतांनी त्यांना गीता सांगितली. कारण का? तर अर्जुन ज्याप्रमाणे गोंधळलेला अवस्था होते, तशी आपली दररोज आपली गोंधळलेली अवस्था होते. ह्या संकटातून आम्हाला कोण काढणार? ह्या प्रश्नातून कसं उत्तर आपल्याला मिळणार, यातून मार्ग कसं मिळणार, असं नेहमी गोंधळलेल्या अवस्थेत असतो. म्हणून अर्जुनाने काय केलं? श्रीकृष्णाचं शिष्यत्व पत्करलं, श्रीकृष्णांना गुरु मानलं आणि ते जे उपदेश देतील त्याप्रमाणे त्यांनी ऐकलं आणि त्याप्रमाणे केलं. ज्यावेळी भगवद्गीता सुरू झाली त्यावेळी अर्जुन हतबल झालेले होते आणि त्याच्या हातातलं धनुषसुद्धा गळून पडलेला होता. आणि अशा अवस्थेत भगवंतांनी 700 श्लोकाची भगवद्गीता सांगितली आणि शेवटी विचारलं श्रीकृष्णाने की तुझा मोह नष्ट झाला काय, तुझ्या अजून काही शंका आहेत काय? त्यावेळी मग अर्जुन म्हणाला की नष्ट मोह स्मृती लब्धवा, माझा मोह नष्ट झालेला आहे, मला स्मृती परत आलेली आहे, आता सांगा मी तुम्ही जे सांगाल ते करतो. कारण हे 700 श्लोक असल्यानंतर त्याचं पूर्ण परिवर्तन झालं. अशाच प्रकारे ज्या ज्यावेळी आपण संकटात सापडतो त्या प्रत्येकाचं उत्तर भगवद्गीतेमध्ये आहे. फक्त ते आपल्याला हे समजत नाही आहे, गुरुकडून समजून घेण्याची गरज आहे. म्हणून आता इथं तुम्ही आला, इथं आपल्याकडे बरेच कोर्सेस होतात भगवद्गीतेचे, इथं आध्यात्मिक ज्ञान देणारे बरेच आपले आचार्य आहेत, ते आपल्याला त्या संकटातून सोडवू शकतात, त्याच्याबद्दल मार्गदर्शन करू शकतात. म्हणून गुरूंचा आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे गुरूंचं. आणि आपली इस्कॉन संस्था जगभर हेच करत आहे. जगभर भगवद्गीता आणि भागवतम द्वारे ज्या ज्या आपल्या आध्यात्मिक अडचण आहे त्या सोडवण्यासाठी आपली इस्कॉन संस्था आहे. तुम्ही कधीही येऊ शकता, काय हवं ते आपल्याला प्रश्न विचारू शकता, त्यांना शंका निरसन करून घेऊ शकता. आणि सगळ्यात मजे म्हणजे हे भगवंतांचं वचन आहे. आता 3 वचनं आपण ऐकली की मी त्यांचं जे आहे त्याचं संरक्षण करतो, त्यांच्या गरजा पुऱ्या करतो, हे भगवंतांचं वचन देतात. 18.66 श्लोकामध्ये भगवंत काय वचन देतात? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम रज, अहम त्वा सर्व पापेन मोक्षयिष्यामि मा शुच. म्हणजे सर्व या छोट्या मोठ्या धर्माचा परित्याग करून टाक म्हणतात भगवंत, मला शरण ये आणि तुझं संरक्षण मी करतो. छातीवर हात ठेवून भगवंत सांगतात की तुझं संरक्षण मी करतो. आणि ज्यावेळी भगवंत वचन देतात ते वचन कधीही खोटं होत नाही. म्हणून आपण भगवंतांच्या चरणी ज्यावेळी शरणागत हो त्यावेळी भगवंत सर्व दुःखातून आपल्याला मुक्त करतात. कारण भगवंत अच्युत आहेत, भगवंतांचं एक नाव अच्युत आहे. अच्युत म्हणजे त्यांनी दिलेलं जे वचन असतं ते कधीही मोडत नाही आहेत. म्हणून त्यांना अच्युत म्हटलं जातंय. आणि अशी उदाहरणं अनेक उदाहरणं शास्त्रामध्ये आहेत ज्यांना भगवंतांनी सहकार्य करून त्यांना भगवद्धामात नेण्यासाठी प्रयत्न केले. अशी कितीतरी शास्त्रात उदाहरणं आहे, फक्त आपण त्याच्याकडे गांभीर्यानं बघत नाही म्हणून त्या गोष्टी आपल्याला समजून येत नाही. तर ध्रुव महाराजांची कथा आपल्याला माहीत आहे. ध्रुव महाराजांचं वय 5 वर्ष होतं आणि ध्रुव महाराजांना एक सावत्राई होती, सुरुची आणि सुनीती. सुनीतीचा पुत्र म्हणजे ध्रुव महाराज आणि सावत्राई म्हणजे सुरुची. आणि वडिलांचं जे प्रेम होतं ते जरा, जी सुरुची होती त्यांच्याकडे जास्त झुकतं प्रेम होतं. आणि सुनीती ही नावडती बायको होती. पूर्वी तुम्हाला ऐकून कथा माहीत असतील, एक नावडती बायको असायची, अनेक आवडती बायको असायची. तशी सुरुची, उत्तानपदांची सुरुची ही आवडती बायको होती आणि सुनीती ही नावडती. त्यामुळं ही दोन्ही मुलं जरी खेळत असतील तरीसुद्धा उत्तानपदांना जास्त प्रेम आपल्या नावडत्या बायकोच्याकडे दाखवावं लागायचं. आणि नावडत्या बायकोचं मुलगा कोण? ध्रुव महाराज. आणि आवडत्या बायकोचा मुलगा उत्तम. तर उत्तमला जास्त प्रेम केलं की सुरुचीला एवढं काय वाटायचं नाही. पण ज्यावेळी ध्रुव महाराजांच्यावर प्रेम करत असेल वाटत असेल तर सुरुचीला खूप राग यायचा. पण सुनीती मात्र स्वभावानं खूप साळढाळ होती, तिच्यामध्ये असं काय वाईट विचार नव्हते. पण एकदा असंच अपमान घडला की ज्यावेळी उत्तानपादांच्या मांडीवरती उत्तम बसलेला होता सुरुचीचा मुलगा, त्याचवेळी ध्रुव महाराज सुद्धा त्याच्या मांडीवरती चढा लागले. ते सुरुचीला अजिबात आवडलं नाही म्हणून तिनं खाली उतरलं आणि त्याच्यावर बसायचा अधिकार तुझा नाही म्हणाले, कारण मी आवडती पत्नी आहे तिची, त्यांच्या मांडीवर बसायचा अधिकार माझ्या मुलाचाच आहे. आणि तिथून त्यांना खाली उतरून पाठवून दिलं. आणि शेवटी हा राजाचा मुलगा ध्रुव एकदम पेटून उठला, 5 वर्षाचा पुत्र आला आणि रडत रडत त्या आईंच्या मांडीवरती रडू लागला ओक्साबोक्षी. तर आई म्हणाली काय झालं? तर सगळी घडलेले वृत्तांत सांगितला. तर म्हणाले हे जे राज्य मला मिळवायसाठी मला काय करायला पाहिजे? तर आईनं त्याला उपदेश दिला की बाळ तू लहान आहेस असं करू नको, समजून सगळं समजून सांगायचा प्रयत्न केला. मग तो मला काय करायला पाहिजे एवढं मला सांगा. शिवी शेवटी क्षत्रिय रक्त सळसळत होतं. मग त्यानं सांगितले की तू भगवंताची भक्ती केली पाहिजेस आणि ती भक्ती केल्यानंतर भगवंत तुला काय हवं ते देतील. मग ती भक्ती कशी करायची काय करायची सुनीतीनं त्याला सर्व सांगितलं. आणि ध्रुव महाराज 5 वर्षाचा मुलगा तेथून निघाला. आणि मग निघाला होता गाठोडं एक पाठीमागं बांधून. असं रस्त्यात त्यांना नारद मुनी भेटले. नारद मुनींना माहित झालं शेवटी त्रिकालबाधी सत्य जाणणारे नारद मुनी त्या मुलग्याच्या पुढे गेले आणि तू काय बाळ कुठं चाललायस विचारलं. तर मग सांगितलं त्यांनी घडलेली घटना. तर तू अजून लहान आहेस, असं थोडंसं होतंय घरी, असं एकदम मनावर घ्यायचं नाही, तू जाऊन घरी राजा आणि असं काय मनात असं मन काय विचलित करू द्यायचं नाही. तर हा शेवटी क्षत्रिय पुत्र तो म्हणाला मला ह्यातून मार्ग सांगणार असेल तर तुम्ही सांगायचं, नाहीतर तुमचा रस्ता तुमचा आहे, तुम्ही चालायला लागायचं. मग नारद मुनी म्हणले ही केस जरा वेगळी आहे. मग त्यांना सांगितलं मधुमनमध्ये जाऊन कशी भक्ती करायची काय भक्ती करायची सगळं समजून सांगितलं त्यांना. आणि मग ध्रुव महाराज मधुबनामध्ये गेले आणि भगवंतांची भक्ती केली. आणि ही भक्ती केल्यानंतर भगवंत प्रसन्न झाले. शेवटच्या क्षणी काही दिवस थोडे नुसता पाण्यावर राहिले, झाडाची थोडी सुकलेली पत्ती खाऊन राहिले. नंतर असे 8-8 दिवस 10-10 दिवस महिना अन्न पाणी न घेता असं राहिले. आणि शेवटच्या क्षणी ज्यावेळी अन्नही बंद आणि पाणीही बंद झालं त्यावेळी संपूर्ण या विश्वामध्ये जेवढे प्राणी आहेत त्यांचे श्वास कोंडले जाऊ लागले. आणि त्यावेळी मग भगवंत साक्षात प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर हे भगवंत आहेत हे ध्रुव महाराजांना अगोदर समजेना, त्यांना ज्ञान नव्हतं, तो 5 वर्षाचा बालक. पण भगवंतांनी काय केला आपला शंख त्यांना स्पर्श केला त्यांच्या माथ्याला. आणि त्यावेळी मग भगवंत ध्रुव महाराज त्यांची स्तुती करू लागले. आणि मग भगवंतांनी विचारलं तुला काय हवं ते माग म्हणून. तर त्यावेळी त्यांचं चित्तामध्ये परिवर्तन झालेलं होतं ध्रुव महाराजांच्या. ज्यावेळी ध्रुव महाराज तिथं आले होते त्यांचा उद्देश होता की आपल्या वडिलांच्या पेक्षा मोठं राज्य मला मिळावं. पण ज्यावेळी ते भक्ती होऊन भगवंत प्रसन्न झाले त्यावेळी त्याचं मनाचं पूर्णपणे परिवर्तन झालेलं होतं. आणि त्यांनी सांगितले की मला भगवंता तुला काय हवं ते माग. तर त्यांना भगवंतांना म्हणाले की मला काही नको आहे, फक्त तुमची प्राप्ती पाहिजे होती ती झाली ठीक आहे. नाही म्हणले तू काय इच्छा घेऊन आलेला आहेस ते सांग. तर मग त्यांनी नको मला काही नको. तर भगवंत म्हणले तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे तुला राज्य पण करायला मिळेल तिथं. आणि ध्रुव महाराजांनी 36 वर्षे राज्य केली तिथं. आणि 36 वर्षे राज्य केल्यानंतर ते आज ध्रुव तारा जो आकाशामध्ये दिसतोय तिथं ध्रुव महाराजांचं तो ग्रह आहे. एक ग्रह त्यांना देऊन टाकला. त्या ग्रहापुरती हे सगळे ग्रह फिरत असतात. म्हणजे भगवंत इतके कृपाळू असतात. ध्रुव महाराजांनी 6 महिने भक्ती केली, फक्त 6 महिने, आणि 6 महिन्यात भगवंत त्यांच्याकडे आले आणि त्यांना एक ग्रह देऊन टाकला. इतके भगवंत कृपाळू आहेत. म्हणून आपण भगवंतांची भक्ती करत असताना आपली तत्परता तेवढी नसते. हे जरा करू, ते जरा करू, असं आपले विचार असतात. म्हणून भगवंत सुद्धा तसंच करतात. जो यो यथायाम प्रपद्यन्ते, जो जशी जशी भक्ती करतो त्याप्रमाणे भगवंत देतात. कुणाला वाटतं की या भौतिक जगतात मला आनंद होत असतोय, ठीक आहे, भौतिक जगतामध्येच तुम्ही आनंद घ्या, भगवंत म्हणतात. कुणाला भगवत धामात जायचं असतंय, शेवटी हे जीव कोण आहेत, भगवंताचेच पुत्र आहेत, त्यांची इच्छा पूर्ण करणं हेच आहे, भगवंताचं कर्तव्य आहे. आता ह्याला इथंच दुःख भोगतच राहायचं असेल तर ठीक आहे म्हणतात. पण त्यांना जाणीव करून द्यायचा प्रयत्न करतात की इथं आल्यामुळे तुला शाश्वत आनंद मिळणार आहे, माझ्या धामात आल्यानंतर तुला शाश्वत आनंद मिळणार आहे, पण तरी पण मला इथंच राहायचं आहे म्हटलं तर ठीक आहे म्हणतात. मग इथं आपण आता राहतोयच ना, राहतोय, आता जी दुःख भोगत राहतोय ह्यातच आम्हाला आनंद वाटतोय. पण भगवत धामात ह्याच्याहून किती सुख आहेत हे वर्णन सुद्धा आपण करू शकत नाही. त्याची जर आपण इच्छा केलो तर तिथं सुद्धा भगवंत आपल्याला घेऊन जातील. आता असे अनेक अनेक घटना आहेत. संत तुकाराम महाराजांची रोजीरोटीसाठी त्यांनी एकाच शेतीचं संरक्षण करायचं काम घेतलं एका शेतकऱ्याचं, आणि ते भजन म्हणत बसायचे, गोपनीतून दगड मारत पक्षांना हाकलत असे. नंतर ते पक्षांना पण हाकलायचे बंद केले. का? तर आपण पक्षांना हाकललो तर ते काय खाणार, म्हणून सगळे पक्षी यायचे आणि शेत खाऊन जायचे. आणि ह्यांना राखणीसाठी ठेवलेलं संत तुकाराम महाराजांना, भजन करत वरती बसायचे. पण नंतर माहीत झालं शेतकरी येऊन बघतोय तर सगळी जी कणसं होती झाडाची, जी पाटाची, ती सगळी रिकामी झालेली. ते म्हणले तू कसले रक्षण करतोस आणि सगळं ते सुकलेलं आहे, तर आता काय आतून मार काढायचे ते काढा, मी तर भजन करत बसतो. मग त्यातून असं ठरलं की एवढं एवढं धान्य जर झालं तर ते अमुक एक 20 पोती धान्य किंवा 20 कंडी धान्य झालं तर ते आमचा फळा म्हणून आम्ही घेऊ, किंवा हे यंदाचं उत्पन्न म्हणून घेऊ, त्याच्यापेक्षा जास्त काय असेल झालं तर ते तुझं, अशा दिसणं त्यांनी विचार केला ठरलं असं. आणि ज्यावेळी त्या शेताची मळणी झाली तर त्याच्या चौपट धान्य झालं. हे कुणी दिलं? हे भगवंतांनी दिलं. भक्त तुकाराम महाराज, सॉरी, हा, संत तुकाराम महाराज काय करत होते? सदैव भजनामध्येच भगवंताच्या नामामध्येच मग्न राहत होते. मग त्यांचं रक्षण कोणी केलं, या शेताचं रक्षण कोणी केलं? हे भगवंतांनी केलं. कारण ज्यावेळी हे जाऊन भगवत होते त्यावेळी संपूर्ण कणस रिकामी होती. पण ज्यावेळी ठरलं अमुक अमुक एवढी पोती तुझं धान्य झालं पाहिजे, बाकीचं तू स्वतःचं घाल किंवा काही झालं, अन्यथा तुझं घर आणि दार मी लिहून घेतो, मला त्यातून मी पैसे काढून घेतो. पण त्यावेळी बघितलं तर 3 दिवसापूर्वी संपूर्ण शेत कणसाने भरलेलं होतं आणि जेवढं यांचं ठरलेलं होतं त्याच्या चौपट धान्य झालं. म्हणजे हे कुणी केलं? हे भगवंतांनीच केलं. म्हणजे जसं जसं आपण भगवंतांची भक्ती करत जाऊ तसं तसं भगवंत आपल्याला सहाय्य करत असतात. आणि हे जीव जे इथं दुःख भोगतोय आपण त्यांना आपल्या धामात कसं न्यायचं यासाठी भगवंत नेहमी प्रयत्न करत असतात. आता आपण मगाशी बघितलो, पहिलाच मुद्दा होता जो अनन्य भक्तीने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत मला भजतात, ह्याते एक सांगितलं. आणि त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो म्हणतात, आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचं रक्षण करतो म्हणतात. याचा अर्थ काय? फक्त त्यांना लागणाऱ्या गरजा ते पुऱ्या करतात. हिथं आपल्याला प्रेम निर्माण झालं, इथं गुंतून राहिलो की भगवत धामात जायची आपली इच्छा राहणार नाही. कारण भगवत धामात काय सुख आहे हे आपल्याला माहीतच नाही आहे, हे फक्त कल्पनामय आपल्याला वाटतं. शास्त्र जे प्रभुपादांचे सारखे जे असे तुकाराम महाराजांचे सारखे दिव्य लोक आहेत त्यांना सर्व माहिती आहे त्यांची, कारण ते आपल्या सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांचे अवतार झालेले आहेत. त्यांनी तिथलंही सुख अनुभवलंय आणि इथलंही सुख अनुभवलंय. म्हणून आपण साधू संतांचं काय ऐकायचं, तिथं काय आनंद मिळणार आहे याचं ज्ञान त्यांना पूर्णपणे असतंय. आणि म्हणून ते आपल्याला सांगत असतात हे करा रे बाळानो, हे करा रे बाळानो, तुम्हाला शाश्वत सुख मिळेल. म्हणून त्यांचं आपण ऐकून त्यांच्या सांगण्याप्रमाणे आज्ञापालन करायचं असतंय. आणि असे अनेक अनेक उदाहरणं आहेत हे आपले ज्यांना भगवंतांनी आपल्या धामात घेऊन गेले आणि त्यांनी भक्तिमय मार्ग अवलंबला. अशा अनेक आहे. संत प्रल्हाद महाराज तसेच आहे, ध्रुव महाराजांच्या आता मी कथा तुम्हाला सांगितलं, संत तुकाराम महाराजांचं असंच आहे, श्रीवास पंडित तसेच आहे, नरसिंह मेहता, नरसिंह मेहतांचं तर सांगण्यासारखी एक गोष्ट होती की नरसिंह मेहतांची अंबरीश महाराज पंथजच, पांडवांचं पंथज, पुतना. आता पुतना पुतना कशासाठी आली होती? भगवान श्रीकृष्णांना मारण्यासाठी, त्याचा वध करायसाठी आली होती. आपलं स्तनपान तिला करायला लावलं आणि भगवंताचा मारून जायचं पण आली होती. पण भगवंत इतके कृपाळू आहेत, स्तनपान केलं म्हणजे तो कोण झाली व्यक्ती? बाळ झालं त्यांचं ते. आणि बाळाचा व्रत कसा करायचा? म्हणून भगवंतांनी त्याला धात्रीची गती दिली आणि पुतनाला आपल्या धामामध्ये धात्रीची गती देऊन गेले. इतके भगवंत कृपाळू आहेत. मग आपण जर भगवंतांची थोडी भक्ती करू तर भगवंत ते कधीही आपल्याला उपकार ठेवून घेत नाही, त्याच्या चौपट आपल्याला देतात. आणि खरा आनंद आपला जो मिळणार आहे आपल्याला, तो भगवंताच्या धामात मिळणार आहे, ह्या भौतिक जगामध्ये मिळणार नाही. म्हणून आपण सदैव भगवंताची भक्ती केली पाहिजे आणि ज्याद्वारे आपण भगवत धामात लवकरात लवकर जाऊ ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. इथं आपल्याकडे दर रविवारी प्रोग्राम होत असतात, दररोजच सकाळी प्रोग्राम असतात, भागवतम असतंय, नंतर अनेक अनेक विविध कार्यक्रम होतात, भगवंताचे आविर्भाव तिरुभाव दिवस साजरे होत असतात, भक्तांचे आविर्भाव तिरुभाव दिवस साजरे होत असतात. तर त्यासाठी आपण येऊन येतं, सहभाग घ्यावा, हा एक भक्तीतलाच प्रकार आहे. आणि आता आपण एवढं आनंदानं ऐकत आहात, एवढं उत्सुकतेनं आणि आनंदानं, ही भगवंताची विशेष कृपा आहे. भगवंताची कृपा असल्याशिवाय कोणीही मंदिराची पायरी चढू शकत नाही. आणि तुमचं हे प्रारब्ध आहे, भगवंताची कृपा आहे, म्हणूनच आपण इथं आलात आणि भगवंताच्या बद्दलचे चार श्रब्द आपण श्रवण करत आहात. आपण किती ठरवलो, कितीतरी वेळा आपण ठरवतो की अमुखिता या मितीला आपण भगवंताच्या धामा याच्या मंदिरामध्ये जाऊया. अनेक अडचणी येतात, बस चुकते, रिक्षा मिळत नाही, अनेक अनेक अडचणी येतात, कोणाला आजारपण येते, काय येतं, पण जायला मिळत नाही, कारण कधी भगवंताची इच्छा नसते. पण तुम्ही भगवंताच्या मंदिरामध्ये यावं, भगवंतांचं दर्शन घ्यावं आणि एक अर्धा पाऊण तास भगवंतांच्या बद्दलचं श्रवण करावं, यासाठी सुद्धा भगवंतांची कृपा असल्याशिवाय हे होऊ शकत नाही आहे. आता पुण्याची लोकसंख्या किती असेल, त्या लोकसंख्येतले हे 100-125 लोक येऊन इथं ऐकतात, ही भगवंतांची विशेष कृपा आहे. आणि भगवंतांची कृपा अनेक अनेक मार्गाने करू शकतील ते. आज तुमची इच्छा झाली ना भगवंतांच्या इथं मंदिरात जाऊन मी चार शब्द ऐकावेत, याच्यासाठी भगवंतांची विशेष कृपा आपल्यावरती आहे, म्हणून आपण करत आहात. आणि ही कृपा म्हणजे काय, की काय सुकृत मागचं असतं आणि काय सुकृत ह्या जन्मातलं असतं. त्यासाठी आपण थोडा वेळ काढून, दररोज नाही जमलं तर आठवड्यातून एखाद्या दिवस तरी भगवंत धामात यावं. हरे कृष्ण.